मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत। पहिला दशक संपलेला आहे, दुसऱ्या दशकाला प्रारंभ झाला। त्याच्यात आपण काही मूर्खाची लक्षणं बघितली। मूर्खाची लक्षणं ह्याचाच अर्थ अज्ञानी पुरुषाची लक्षणं। जरा मी कोणाचा बोध नसतो, विश्वाचं स्वरूप माहिती नसतं, भगवंताचं स्वरूप माहिती नसतं, अशा व्यक्तीच्या हातून जे जे काही कर्म घडत असतात, जो जो काही विचार येत असतो, तो केवळ अज्ञानापोटी असतो। आणि त्यामुळेच अज्ञानाकडून आपण चांगल्या लक्षणांची कशी काय अपेक्षा करणार। तथापि अज्ञानी माणसाला मी अज्ञानी आहे असं जर कळलं आणि तो ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागला किंवा स्वतःला सुधारायचं असं जर कळलं, तर हे जे ग्रंथ असतात, हे ग्रंथ त्याला अतिशय आदर्श ठरतात। ह्या ग्रंथांच्या आधाराने जर जीवन जगायचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर अतिशय मोठ्या पातळीवर त्या व्यक्तीला जाता येईल, उंच पातळीवर जाता येईल, आनंदाने जीवन जगता येईल। पुष्कळ मंडळी म्हणतात की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते करायचं, पण आम्ही शास्त्र वाचायला जायचं कुठं? शास्त्रांचा अभ्यास काही सोपा नाहीये, पण तू शास्त्र संबंध तरी वाचता आलं नाही, तर हे संतांचे ग्रंथ जर वाचले तर सर्व शास्त्र या ग्रंथांमधून अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं आहे। त्यातही विशेषतः दासबोध हा जो ग्रंथ आहे, या दासबोध ग्रंथामध्ये आपण आता पाहिलं काही प्रवचनातून स्वरूप बोधापर्यंत समर्थ सांगताय, पण त्याचबरोबर प्रातःकाळी उठावे इथंपासून देखील समर्थांना सांगावं लागतंय की काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय करू नये, अशी जी काही सर्वज्ञपणाची खूण असं म्हटलेलं आहे, असं समर्थांनी आता या दुसऱ्या दशकातल्या दुसऱ्या समासामध्ये सांगितलंय। त्याला उत्तम लक्षणं असं त्या समासाचं नाव आहे। त्याच्यात त्यांनी काय करू नये हे सांगितलंय। जसं आपण आई लहान मुलांना शिकवत असते तेव्हा जे करायला हवं असेल ते कर ह्याच्यावरतीचा भर असतो, आणि जे करू नये ते बाजूला काढण्याचा प्रयत्न असतो, त्याच्या बाबतीत त्याला समजावून देण्याचा प्रयत्न असतो। तसा समर्थांनी इथं अगदी सोप्या शब्दात केलेला आहे, पण तो आपण नीट समजून घेतला पाहिजे। समर्थ म्हणतायत ह्या दुसऱ्या दशक दुसऱ्या समासामध्ये, वाट पुसिल्याशिवाय जाऊ नये। एखाद्या नवख्या ठिकाणी जायचं असेल तिथं कुणीतरी जाणता मनुष्य पाहिजे। म्हणून आपण बघितलं की जाणता या शब्दावर समर्थांचा फार भर आहे। वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, कुठेही काहीतरी आहे म्हणून तोंडाला घातलं सांगता येत नाही, विषयी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध पाहिजे। पडलेली वस्तू घेऊ नये। कुणाची वस्तू जर पडली असली, आपली जर ती नाही, तर आपल्याला त्याला हात लावायचा अधिकार नाही। अनेक गोष्टी आपण वर्तमानपत्रात पाहत असतो, त्यातही लक्षात येतं की बँकामधून वगैरे कुणीतरी सांगता अहो तुमची नोट खाली पडली म्हणत, हा हातातल्या नोटा सोडून ते जे काही एखादं पडलेलं असतं ते घ्यायला म्हणून खाली जातो आणि वरच्या नोटा पळवल्या जातात। रस्त्यामध्ये एखादी वस्तू टाकलेली असते, अलीकडे तर सांगितलं जातं सर्वांना की अनोळखी वस्तू असेल, माहितीची नसेल, तर त्याला हात लावू नका, न जाणू काही असण्याची शक्यता आहे, स्फोटक पदार्थ देखील तिथं असण्याची शक्यता आहे। त्यामुळे संतांचं सांगणं असं असतं की जी आपली स्वतःची आहे तेवढीच वस्तू, त्याच्या पलीकडे जर पडलेली असेल तर ती जी आपली नाही त्याला हात लावू नये। अतिवाद करू नये। काय हे वादे वादे जायते तत्व बोधा असं म्हटलंय, पण ते वाद घालणारे जर कोणी काही एक पातळी त्यांना असली, काही ग्रंथांचा अभ्यास असेल, वाद ज्याच्यावर करायचा आहे ते ग्रंथ जर का प्रमाण ग्रंथ असतील, दोघांनी त्याचा अभ्यास केलेला असेल आणि मग त्यातला एखादा विचार समजून घ्यायची जर बुद्धी असेल, तर त्याच्यातून काही तत्वबोध होईल। पण केवळ ज्याला वितंड वाद म्हणतात असाच जर वाद करायचा असेल तर त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही। आणि हा वितंड वाद बहुधा जो घराघरातून चालतो तो अहंकाराच्या पोटी असतो, कामनेच्या पोटी असतो, क्रोधातून आलेला असतो। आणि त्यामुळे वाद न घालता दुसऱ्याला समजून घेणं किंवा अशा वेळेला थोडं शांत राहणं असं जर झालं तर अनेक संघर्ष जे आहेत ते टाळता येतात। पोटी कपट धरू नये। आत एक बाहेर एक असं उपयोगी नाही। एखाद्याविषयी जर आपल्याला बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आत प्रेम असेल तर प्रेम दाखवावं, नाही तर स्वस्थ राहावं, पण वर प्रेम दाखवायचं आणि आतमधून मात्र त्याच्याबद्दलचा त्याचा नाश कसा होईल किंवा त्याचं वाटोळं कसं होईल अशा तऱ्हेची बुद्धी मनात असणं हे देखील अतिशय वाईट आहे। म्हणजे प्रत्यक्ष कर्म तर नाहीच, पण मनात देखील वेडावाकडा विचार कुणाबद्दल जरी येत असेल तर तो परमार्थाच्या प्रांतामध्ये अत्यंत घातक आहे. सामान्य माणसाच्या पातळीवर देखील तो घातक आहे, त्याचाच घात करणारा ठरतो. विचारे वीण बोलो नये, बोलूही नये करूही नये. कोणती गोष्ट जर करायची असेल तर क्षणभर विचार केला पाहिजे की आपण करतो हे बरोबर आहे का चूक आहे. आपण विशेषतः इथं जो विचार करणार आहोत तो साधकाच्या दृष्टीतून विचार करणार आहोत, त्यामुळे साधकाला तर ह्या बाबतीत अत्यंत सावध राहिलं पाहिजे की आपल्याला जर परमार्थाची वाटचाल करायची असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जे जे काही करतो आहोत ते करणं बरोबर आहे का चूक आहे, ते परमार्थाला पोषक ठरणार आहे का परमार्थाला घातक ठरणार आहे, असा विचार करून पाऊल टाकलं पाहिजे. विचारे वीण बोलो नये, विवंचने वीण चालो नये. विवंचन ह्याचा अर्थ देखील त्या गोष्टीचं चिंतन झालं पाहिजे मनामध्ये, त्याच्यामध्ये बरोबर वाईट त्याच्या बाजू समजून घेतल्या पाहिजे आणि मग त्याप्रमाणे केलं पाहिजे. पाप द्रव्य जोडू नये, जोडो निया धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच तरी असं तुकोवानी म्हटलंय, त्याच हे दुसरं अंग सांगितलंय की पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये. आपल्याला पगार 10,000 नाही 20,000 25,000 असला तरी चालेल, पण त्याच्यावर एक नवा पैसा जरी दुसऱ्याचा घेतला तो पापद्रव्यात मोडतो. जे आपलं नाही त्याच्याबद्दलची अभिलाषा धरणं हे देखील पापकर्मात होतं. त्यामुळे जे आपल्या कष्टाने प्राप्त झालेलं आहे त्याचाच फक्त विचार आणि त्याचा देखील विनियोग योग्य त्या प्रकाराने करायचा आहे, असं पुन्हा पुन्हा संत भगवंत सांगतात. आणि पुण्य मार्ग जो आहे या पुण्य मार्गामध्ये दुसऱ्याला सुख संतोष देणं, अडल्या पडलेल्यांना दान परोपकार उपकार अशा तऱ्हेनं वागणं, जे जे काही आपलं आहे ते आपलंच आहे असं न म्हणता सर्वांसाठी त्याचा वापर करणं आहे. कारण भगवंताने एका ठिकाणी म्हटलंय, जो मी देतो ते स्वतःच खातो त्याला स्तेन एव सहा असं म्हटलेलं आहे, त्याला चोर म्हटलेलं आहे. परमेश्वर आपल्याला देतो ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी असतं. आपण जो पैसा मिळवतो तो सगळ्याच्या सगळ्या आपल्यासाठी खर्च करायचा नसतो. आपल्या जो अवलंबून असलेली जी मंडळी आहे, आपली जी वाडवडील मंडळी आहे, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यातला भाग ठेवायचा असतो आणि मग आपण घ्यायचा असतो. हे जसं जसं आपण साधना करायला लागतो तसं तसं आपल्या लक्षात येतं. निंदा द्वेष करू नये, निंदा तर अतिशय वाईट सांगितली आहे साधकाच्या पक्षी. कारण जे काही दोष आपण दुसऱ्याचे दाखवत असतो ते दुसऱ्याचे दाखवतात ते दोष आपल्या मनात घर करून, म्हणजे वास्तविक अंतःकरण जे आपल्याला शुद्ध करायचं असतं पवित्र करायचं असतं त्याच्याऐवजी दुसऱ्याची निंदा केल्याने त्याचे दोष दाखवल्याने ते आपल्या घरात राहून आपलं जे अंतःकरण आहे हे कलुषित होत असतं आणि त्या ठिकाणी अशा कलुषित अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य संभवत नाही. निंदा द्वेष करू नये, द्रव्य दारा हरू नये. दुसऱ्याचं द्रव्य हरण करणं, परस्त्री तिचं चिंतन करणं, तिचं हरण करणं, समाजात आज जे आपण पाहतोय अनादिकालापासून असं दिसतं आपल्याला की अशी काही मंडळी आहेतच असुरी संपत्तीची मंडळी, किती बरोबर ह्याच्यात बसतात. आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं ते आपलं असं जी म्हणणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी विशेष करून लक्षात घेण्यासारखं आहे. विद्या अभ्यास सोडू नये, विद्या ग्रहण करायची असेल ज्या वयामध्ये किंबहुना आयुष्यभर सुद्धा विद्या आपल्याला घेता आली तर जरूर घ्यावी. तोंडाळाशी भांडवू नये, अति क्रोध करू नये. मग क्रोध अजिबातच करू नये का असं सांगितलेलं नाही, अति क्रोध करू नये. थोडाफार क्रोध जो असतो तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी करावा लागतो. मुलगा जर वेड्यावाकड्या मार्गाने जात असेल, अभ्यास करत नसेल, ताई वडिलांना त्याच्यावर रागवावं लागतं, थोडासा प्रसादही द्यावा लागतो त्याला हाताचा, पण तो कशासाठी असतो तर त्याच्या कल्याणासाठी असतो. संत देखील रागवतात. शिष्य जर वेड्यावाकड्या मार्गाने जातोय असं वाटत असेल, नको ते करत असेल, साधनेपासून जर का तो दुश्चित होत असेल, गल्याबोळ्यात शिरत असेल आणि मुख्य देहापासून विचलित होत असेल तर संत देखील प्रसंगी त्याच्यावर रागावतात. पण तो जो क्रोध असतो तो त्या शिष्याच्या कल्याणाचा असतो. शिकविणीचा वीट मानू नये, चांगल्या मंडळींच्याकडून चांगले चांगले विचार घेत राहू. एवढंच नव्हे तर बालादपी सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलंय. एखादी सामान्य व्यक्ती देखील आपल्याला असा काही एखादा विचार बोलून जाते किंवा तिच्यामध्ये असा एखादा काही गुण असतो की तो खरंच आपण घेण्यासारखा असतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडून जो जो काही गुण घेण्यासारखा असेल त्या गुणाचं ग्रहण करत जावं आणि दोषाकडे दुर्लक्ष करत जावं. याचा अर्थ त्याचा दोष असेल हे लक्षात घेऊन, परंतु त्याच्याबद्दल फार चर्चा किंवा त्याच्याबद्दलचा द्वेष असं न बाळगता आपलं जर कल्याण आपल्याला साधायचं असेल तर ही पथ्य आवश्यक आहेत. आळसात सुख मानू नये, जे तमोगुणाचं लक्षण आहे. आपल्याला एक मिनिट देखील इकडे तिकडे घालवायला नाहीये, प्रत्येक क्षण मोलाचा आहे, तो योग्य मार्गाने गेला पाहिजे. त्याच्याऐवजी तमोगुण जर वर्धिष्णु झालेला असेल तर मनुष्य खातो आणि जेवतो, जीवन झाले की पुन्हा लोळतो. जसं कुंभकर्णाचं जीवन सांगितलेलं आहे अशा तऱ्हेचं जीवन जर जसं असेल तर ते उपयोगी नाहीये. लटिका पुरुषार्थ बोलू नये, काहीच करायचं नाही, मी येऊ केलं मी तेव्हा केलं असा बडाया मारणारी खूप मंडळी असतात. पुरुषार्थ असतो दुसऱ्याचा पण हे आपल्या नावावर ओढून घेत असतात. पराक्रम केल्याविण सांगू नये, बोलण्या सारिके करणे जे काही आहे त्याप्रमाणे करत असलो तर बोलायला हरकत नाही, काहीच करत नाही आहे. आणि नुसत्याच गोष्टी मोठ्या मोठ्या जर बोलत असेल तर ते त्यांना अभिप्रेत नाही आहे. चाडी करू नये, चोरी चाडी ही आपल्याला सांगितलेली आहे की ही टाकून दिली पाहिजे, हे दोषामध्ये आहे. प्रयत्न सोडू नये, कष्टाला त्रासू नये. साधकाच्या बाबतीत सर्व प्रकारच्या कष्टाची तयारी पाहिजे. दुसऱ्याची सेवा घ्यायची नाही आहे, आपण दुसऱ्याची सेवा करायची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पराधीन व्हायचं नाही आहे तर स्वावलंबी जीवन जगायचं आहे. प्रयत्न सोडू नये, व्यवहारातही प्रयत्न सोडू नये आणि परमार्थातही सोडू नये. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी परिस्थिती प्राप्त होईल त्या ठिकाणी आपण समाधानात असावं. जी जी परिस्थिती आहे समाधानात असावं याचा अर्थ तिथं प्रयत्नाचं निराकरण केलेलं नाहीये, प्रयत्न करायला सांगितलेले आहे. कष्टाला त्रासू नये, बाष्कळ बोलू नये, वाणी देखील योग्य त्या ठिकाणी वापरायची आहे. आपण बहुधा वाणी जी वापरतो 24 तासामध्ये त्याच्यामध्ये नामस्मरण किंवा गीता ज्ञानेश्वरीच्या ओव्या काय परमार्थाविषयीचा विचार हा बहुधा नसतोच. साधक जरी धरला तरी अवांतर बोलणंही पुष्कळ असतं. म्हणून स्पष्ट सांगितलंय जिथं काही गरज नसेल तिथं बोलू नये, मौन धारण करावं. आवश्यक असेलच तर वाणी उडावी, नाही तर उडू नये. मग बाष्कळ बोलू नये, चिंता करू नये. संतांच्या वाणीला महत्व का, तर संतांची वाणी म्हणजे एक तर नाम घेत असते, परमार्थ विचार सांगत असते किंवा दुसऱ्याच्या कल्याणाचंच बोलत असते. आणि म्हणून त्यांच्या मुखातून येणारा शब्द हा परमेश्वराला देखील प्रमाण मानावा लागतो आणि त्याप्रमाणे घडत जातो. आपण बाष्कळ उदंड बोलत असतो, कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नसतं, त्याचा परिणामही काही होत नाही. चिंता करू नये, चिंता करावी का करू नये, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी, चिंता करत बसू नये. जे आपल्या समोर काम आलेलं असेल ते अतिशय दक्षतेनं करावं, पण नुसती चिंता करत बसून काही फायदा नसतो त्याच्यामध्ये. उलट चिंतने चिंतने तद्रूपता, संसाराचं चिंतन आपण जितकं करू तितके तितके षड्रिपूंचं पोषण होत जात. आणि जसं जसं आपण परमार्थ करायला लागू तसं तसं हे जे षड्रूपू असतात या षड्रूपना नोटिसा मिळतात. त्यांना लक्षात येते की आता ही व्यक्ती साधनेला लागली, आता आपल्याला इथं थारा नाही, हळूहळू कामना कमी, क्रोध कमी, मत्सर दंभ कमी असं व्हायला पाहिजे. आणि तसं जर होत असेल तरच तो साधक आहे असं समजावं, नाही तर साधनाही करतो आहे आणि क्रोध मत्सर द्वेष द्वेषही आहे असं जर असेल तर त्याच्या साधनेमध्ये निश्चित काही ना काहीतरी खोट आहे, साधना होतच नाही. साधकाने या बाबतीत सावध राहावं. परस्त्री पाप बुद्धी पाहू नये, कोणाचा उपकार घेऊ नये. आपण दुसऱ्यासाठी करायचं आहे, आपण उपकार घ्यायचा नाही. ते जे ऋण आहे ते ऋण पुन्हा फेडायला यायला लागतं. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ऋण सगळ्या ऋणातून मोकळं व्हायला पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून आहे, आपल्या मुलाबाळांच्या ऋणातून आहे, अगदीच गरज असेल तर दुसऱ्याचं घ्यावं, पण तेही जर परत करता आलं तर करण्याच्या बुद्धीनं घ्यावं. सेवा करायची असेल तरी सुद्धा निष्काम व्हायला पाहिजे. ऋण कुणाचेही घेऊ नये. परपीडा विश्वासघात करू नये. हे सगळी जी लक्षणं आपण पाहिली तर लक्षात असंच येतं की जे मनाच्या विकारांचा सगळा जो खेळ आहे या खेळातून आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. विकार जसे जसे नष्ट होतील तशा तशा या गोष्टी आपल्या हातून होणार नाही. पराधीन होऊ नये, आपले ओझे कुणावर घालू नये. बहुत अन्न बहुत निद्रा हे दोन्ही गरज सांगितलेले आहे, आणि ती अधर्म हा करता कामा नये. काहीतरी आपणच बोलायचं, आपणच विनोद करायचा आणि आपणच हसायचं ज्याला देखील समर्थाने दोष सांगितलेला आहे हा घालवला पाहिजे. व्यसन कुठलंही उपयोगी नाही. धूम्रपान उन्मत्त द्रव्य समर्थांना त्याही काळात हे सांगावं लागलं की ही सगळी व्यसनं सोडली पाहिजेत. शिवीगाळी करू नये, चोरी करू नये, कुणाचा घात करू नये, पाठीमागे कुणाविषयी उणं बोलू नये, त्याची निंदा करू नये. त्याच्याविषयी जर आपल्याला खरोखरच कळवळ असेल, प्रेम असेल, तर त्याचा जर दोष असेल आणि आपल्याला जर अधिकार असेल, ही महत्वाची गोष्ट आहे. अधिकार नसेल तर कोणाला काही आपल्याला सांगता येणार नाही, पण अधिकार जर असेल तर त्याला सौम्यपणाने त्याला कळेल अशा पद्धतीनं जर आपण सांगू शकलो त्याच्यातला दोष, आणि तो जर स्वीकारायला तयार असेल तर नाही तर सांगून काही उपयोग होत नाही. त्यामुळे कुणाला काही उपदेश करताना सुद्धा फार सावधपणाने करायला पाहिजे. हरी भक्ती करताना लाजू नये. काही मंडळी ध्यानाला वगैरे बसतात, ध्यानात चांगली स्थिती असते, नामस्मरणे करतात, पण ते चोरून करतात. त्यांना कुठेतरी आपण हे लोकांना जर कळलं तर आपल्या प्रेस्टिजला धक्का लागतो असं वाटतं. काही काही मंडळी येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे हे ध्यानाला वगैरे येतो पण कुणाला सांगू नका याच्याबद्दल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लाज वाटते का? आपण ध्यानाला बसतो असं म्हणण्यात लाज वाटते का? नाम घेतो हे म्हणण्यात लाज वाटते का? गीता ज्ञानेश्वरी वाचतो म्हणण्यामध्ये लाज वाटते? वास्तविक ही अभिमानाची गोष्ट आहे. याचा अर्थ अहंकाराची नव्हे. अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये फरक लक्षात घ्यावा. अभिमानाची ह्याचा अर्थ हे करावं. संतांना हे मान्य आहे, भगवंतांना हे मान्य आहे, त्यामुळे या गोष्टी जरूर करायला पाहिजेत. पण दंड करावे परिभुक्त रूपे असं समर्थांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. साधनेचा आपण तिथं डंका पिटवू नये, सगळ्या लोकांना सांगत फिरू नये की मी असं असं करतो वगैरे. पण सहज कुणाला जर कळलं तर त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाहीये. दुश्चितपणे वस्तू विसरू नये, हे तर रोजच घडत असतं. एक वस्तू एका ठिकाणी, कोणाची छत्री विसरली, कोणाचे चष्मा विसरला, कोणाचे पर्स विसरली, हे कशामुळे होतं असं जर विचाराल तर दुश्चितपणाने होतं. आणि समर्थांचा आळसावर जसा राग आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी पुष्कळ लिहिलेलं आहे, तसं दुश्चितपणावर देखील जवळजवळ एक समाज सरळ आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये सावचित पाहिजे. त्याचं कारण मन क्षणामध्ये इकडं क्षणामध्ये तिकडं जात असेल. एकाग्र मन जर त्या त्या कामावर नसेल तर दुश्चितपणा संभवतो. म्हणून यांनी ते करू नये असं म्हटलेलं आहे. परमार्थाला मोडू नये, धिक्कार येता चळू नये. कुणी आपला धिक्कार केला तर चळू नये. धारिष्ट आपुले, धारिष्ठाने राहायला पाहिजे, सत्वगुणाचं लक्षण आहे. गुरुविरहित असू नये. आपल्याला जर जीवन सार्थकी लावायचं असेल तर गुरु मिळाले पाहिजे, नेमके गुरु मिळाले पाहिजेत. असं जर मिळालं तर गुरूंचा लाभ होणं ही परवा फार मोठी त्याच्या जीवनातली संधी आहे असं म्हणून लाभ आहे मोठा. तर ते मिळवायला पाहिजेत आणि त्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, जिणे शाश्वत मानू नये. आपण जणू अमरच आहोत अशा कल्पनेनं मंडळी केवढ्याला मोठ्याला कल्पना मनोराज्य चालू असतात त्यांची. आणि त्याच्यात लक्षात येत नाही की अरे बाबा ये चिक्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या, अशी काही वचनं संतांची आपल्या तोंडात असावी आणि मधनं मधनं आठवत जावीत ती. जेव्हा असं काही आपल्याला करावं असं वाटत तेव्हा विचार करावा, अरे फार पुढचा विचार करून काय होणार आहे, आता ह्या क्षणात बघ तू काय करू शकतोस ते. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सत्याची वाटीवर पक्केपणाने राहावं. रूप लावण्य अभ्यासिता नये. एखाद्याला आपलं जे काही दिसणं आहे ते बदलता येत नाही, पण सहज गुणासन चले उपाय, पण काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. ज्या मुळामध्ये आपल्यामध्ये अनुवंशिक आलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाहीत, तथापि जे काही गुण आपल्याला मिळवण्याजोगे आहेत ते गुण मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. दैवी गुण संपत्ती मिळवावी आणि आसुरी संपत्ती त्यागावी असं सांगितलंय. किंवा हे सुद्धा लक्षणं जे समर्थांनी सांगितलेली आहेत, रजोगुणाची तमोगुणाची सांगितली, मूर्खाची लक्षणं सांगितली, कशासाठी सांगितली तर त्यांनी म्हटलंय त्यागार्थ बोललेली. ती लक्षणं समजून घ्यावीत, आपल्यात जर असतील तर ती दूर कशी होतील असं बघायला पाहिजे. यानंतरचा जो समास येतो तो त्रिगुणांचा समास येतोय. दुसऱ्या दशकातला पाचवा, सहावा, सातवा, तिन्ही समास जे आहे त्याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. साधकाच्या पक्षी हे जे समास आहेत अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं पोहोचायचं आहे हे लक्षात येतं. सत्वगुणामध्ये सुद्धा तिथं पोहोचायचं नव्हे तर सत्वगुण असल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होत नाही. आणि म्हणून या तीन समासांचा अभ्यास साधकाने अतिशय मनापासून करावा. त्यातला थोडा विचार आपण आज बघूया. सत्वगुण हा अत्यंत उत्तम गुण सांगितलाय. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुण जर असेल आणि अंतकाळापर्यंत सत्वगुणाचं जर का वर्धिष्णू असेल तर पुन्हा जन्म येतो. पण शुची नाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोपी जायते. तो जर साधना करत असेल तर पुढच्या जन्म चांगल्या कुळामध्ये त्याला येतो, तिथून साधना सुरू होते. आणि रजोगुण असेल तर पुनरावृत्ती, पुन्हा जन्म येणार. कारण रजोगुणामध्ये काही ना काही वासना कामना धरून तो जात असल्यामुळे त्या पूर्ण होण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. आणि तमोगुणामध्ये जर का त्याचा अंतकाळ आला असेल तर त्याला मनुष्य योनी देखील येईल असं सांगता येत नाही. खालच्या खालच्या जे योनी आहेत त्याच्यामध्ये तो जन्माला येतो आणि जितकी वाईट कृत्य केलेली असतील तितका तितका अत्यंत वाईट ज्याला नरक यातना म्हणावं अशा तऱ्हेचा किंवा सर्प बिंचू अशा देखील योनी त्याला येतात. आणि म्हणून हे लक्षात घेऊन या नरजन्मात आपलं प्रत्येक कर्मावर आपली दृष्टी पाहिजे आणि प्रत्येक कर्म हातून कसं घडतं आहे सावधपणाने पाहिले पाहिजे. समर्थ मंडळ, शुद्ध सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण आवश्यक आहे. देह धारण करण्यासाठी तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. एखादा जर पूर्ण सत्व गुणाचा म्हणला तर देखील देह राहणार नाहीये. त्याच कारण असं आहे की पूर्ण 100% सोन्याचा अलंकार बनवता येत नाही, त्याच्यामध्ये काही थोडं हिम मिसळावं लागतं. पण संपूर्ण जर हिम मिसळण सोनच नाही असं झालं तर पंचायत होईल, तसं होता कामा नाहीये. त्यामुळे सत्व रज तमाचं आपल्या जीवनातलं काय स्थान आहे हे आपण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आपल्यात बदल घडवून आणूया. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा हृदः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.